दुसरे शमुएल अध्याय 14. अब्शालोमाच्या ओढीमुळे राजा बेचैन झालेला आहे हे सरुयेचा मुलगा यवाब याला कळले. तेव्हा तकोवा शहरात निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दुःखात असल्याचे ढोंग कर, त्यास शोभेचे कपडे कर, नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस. राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले. मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वतःला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपा करून मला मदत करा. राजाने तिची विचारपूस करून तिची अडचण जाणून घेतली. ती म्हणाली, मी एक विधवा स्त्री आहे. मला दोन पुत्र होते. एकदा शेतात त्यांचे भांडण लागले. त्यांना थांबवायलाही कोणी नव्हते. तेव्हा एकाने दुसऱ्याचा जीव घेतला. आता सगळे घर माझ्या विरुद्ध उठले आहे. सगळे मला म्हणतात, आपल्या भावाचा जीव घेणाऱ्या त्या मुलाला आमच्या स्वाधीन कर, त्यास आम्ही मारून टाकतो, कारण त्याने आपल्या भावाला मारले. माझा पुत्र हा आगीतल्या शेवटच्या ठिणगीसारखा आहे. त्यांनी माझ्या पुत्राचा जीव घेतला तर ती आग नष्ट होईल. आपल्या वडिलांच्या मालमत्तेचा तो एकुलता एक वारस आहे. तोही गेला तर माझ्या मृत पतीची मालमत्ता दुसरा कोणी हडप करील आणि या भूमीवर नाव निशाणीही राहणार नाही. हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यामध्ये लक्ष घालतो, तू घरी जा. तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, माझे स्वामी, या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी दोषी आहे. तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहे. राजा दावीद म्हणाला, तुझ्या विरुद्ध कोणी काही बोलले तर त्यास माझ्याकडे आण. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही. ती तकोवा येथील स्त्री पुन्हा राजाला म्हणाली, परमेश्वर देवाच्या नावाची शपथ वाहून सांगते की या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्यास धक्का पोहोचणार नाही याचे मला आश्वासन द्या. दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या पुत्राला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोहोचणार नाही. मग ती स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे. परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल. त्यावर ती म्हणाली, तुम्ही देवाच्या लोकांच्या विरुद्ध योजना का केली आहे? होय, तुम्ही असे म्हणालात तेव्हा तुम्ही स्वतः दोषी ठरता, कारण राजाने आपल्या घराबाहेर घालवलेल्या पुत्राला परत आणलेले नाही. आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही. स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, राजाशी मी बोलेन, कदाचित तोच मला मदत करील. तो माझे ऐकून घेईल. मला आणि माझ्या मुलाला मारायला निघालेल्या मनुष्यापासून माझा बचाव करील. देवाने आपल्याला जो वारसा दिला त्यापासून हा मनुष्य आम्हास वंचित करू पाहत आहे. स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते, कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरे वाईट तुम्ही जाणता आणि देव परमेश्वराची साथ तुम्हास आहे. राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो, त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवू नकोस. ती म्हणाली, माझे स्वामी, विचारा. राजा म्हणाला, तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले ना? ती म्हणाली, होय महाराज, तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले. अलिप्तपणे सर्व गोष्टी न्याहता याव्यात म्हणून स्वरूप बदलून सांगायची युक्ती यवाबाने केली. स्वामी, तुम्ही देवदूता सारखेच ज्ञानी आहात. तुम्हास या पृथ्वीवरील सर्व घटना समजतात. राजा यवाबाला म्हणाला, माझे वचन मी खरे करीन, आता अबशालोमला परत आणा. यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले. राजाचे अभिष्ट चिंतून तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरून मी हे ताडले. मग यवाब गशूर येथे गेला आणि अबशालोमाला यरुश्लेमेला घेऊन आला. पण राजा दाविद म्हणाला, अबशालोमला त्याच्या घरी जाऊ दे, त्यास मला भेटता येणार मात्र नाही. तेव्हा राजाचे तोंड न पाहताच अबशालोम आपल्या घरी परतला. अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्रायलमध्ये त्याच्या रूपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता. प्रत्येक वर्षाच्या अखेरीस अबशालोम आपल्या माथ्यावरील केस कापून त्याचे वजन करीत. केसांचे ओझे होत असल्यामुळे तो ते करीत असे. ते केस राजाच्या वजनाप्रमाणे 200 शेकेल भरत असत. त्यास 3 पुत्र आणि 1 कन्या होती. त्या कन्येचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती. यरुश्लेमेमध्ये अबशालोम पूर्ण 2 वर्षे राहिला. पण त्या कालावधीत दाविद राजाला मात्र तो एकदाही भेटू शकला नाही. तेव्हा अबशालोमने यवाबाकडे आपल्या सेवकाला पाठवले, आपली राजाशी भेट घडून आणावी असा निरोप दूतांकरवी यवाबाला दिला. पण यवाब अबशालोमकडे आला नाही. अबशालोमने पुन्हा बोलावणे पाठवले, तरीही तो येईना. तेव्हा मात्र अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला, माझ्या शेताला लागूनच यवाबाचे शेत आहे, त्यामध्ये जवाचे पीक आले आहे, ते पेटवून द्या. अबशालोमाच्या सेवकांनी त्याप्रमाणे यवाबाच्या शेतात आग लावली. तेव्हा यवाब उठून अबशालोमाकडे आला आणि त्यास म्हणाला, तुझ्या सेवकांनी माझ्या शेतात जाळपोळ का केली? अबशालोम यवाबाला म्हणाला, मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्यास विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी येथे का आलो? तेव्हा मला त्यास भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला मारून टाकावे. तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले. राजाने अबशालोमला बोलावले. अबशालोम आला. त्याने राजाला वाकून अभिवादन केले. राजाने त्याचे चुंबन घेतले.